کے جو معاشرے میں کہیں صحیح کون ہے موقف ہی کون ہے مخالفت کا بھلے کا مخالفت کروڑوں کا فرق تھی اصل کے پاس اصلاح جاری رکھنا کھپے ان وقت دنیا کے حالات کے کرے انتہائی گھنی آمادگی معاشرے میں ہے اصل کے یا برداشت کرے لانت ملامت اگتے بدھا گال کئی ہے وہ تعلیم سیمینار وغیرہ جی انشاء اللہ یہ شروع کیا سال میں ان شاء اللہ آگے سال جو ان شعبے میں بہتری
جتے اپرادھ بہت ہوئی اتنے بھی پانا دوستوں کے پانا چاہے تو وہ ایک دوست کے بابا وہ دادا ہی سب ایک تو مثال کر رکشا جو منٹا ایک دوست کے بڑا ہوگا انہیں بھی یہ بچے تو اور دو جن اچھے تو وہ ذمہ داری تھوڑی گھنی محسوس کرے تو جن ان کے بڑا ہوتا ہو جاتا تو انہیں تھوڑا کنفیوز تھی ہوئی ہم نے ایک قسم کا آسان بچے تو دوست کم کرنے کا دھیان دیں گے بڑا ہوتا
سے तरतीबी कमर में ज़िले ऐं डिवीज़न जी जेके कमर जी जेका रिछ आहे उनमें बैलेंस घटि आहे। जेके ज़िले ते जेके कमर रखियल आहिनि उहे उन्हनि जो तइदादु घणो आहे ऐं डिवीज़न जे हिसाब सां जेको आहे, जंहिंजे करे यूनिटनि ते तवजो ऐं जेका रिपोर्ट आहे उन ते इलाही असर थो थिए, जंहिंजे करे उहा जेको असांखे वोट न बि मिले। इन खे महिरबानी करे जेको आहे सो इन ते कुझु नज़रसानी कई वञे। ऐं ॿियो इहो सुवालु आहे त जेको ब्लड डोनेशन कैंप्स जेके साईं लॻनि पियूं उहो तमामु भलो को प्रोग्राम आहे ऐं इहो तंज़ीम जे लाइ को सॉफ्ट कॉर्नर ठहे पियो, पर इन में हिकिड़ो जेको मसालो इहो थिए पियो त जॾहिं उहे मामले जेके असांखे ब्लड डोनेट बि कनि पिया पर जॾहिं उनखे ज़रूरत पवे पई ब्लड जी त उन जे तरीक़ेकार उहो एतिरो मुश्किल आहे जो उहे दोस्त जेके आहिनि उहे मामले कुझु दाऊं कनि पिया। हिकिड़ो असांजो दोस्त आहे जंहिं असांजे ब्लड कैंप में डॉक्टर आहे, असांजी काफ़ी सपोर्ट बि कई ऐं उनजो इहो ख़्यालु हो त जंहिंजो बि आइडिया आहे त उहो उन 50 साल जी सोच एडवांस आहे उनजी जो उन भलो कमु शुरू कयो आहे। पर उन साॻे दोस्त खे जॾहिं ब्लड जी ज़रूरत पई त उन ख़ुदि इहा किराई कई त साईं जेको आहे सो पहिरीं त NIC क़ाबू कयूं, उन खां पोइ पेमेंट वरितऊं, उन खां पोइ फोनूं करायूं, पोइ जेको आहे साईं जो कमु थियो आहे। त इन तरीक़े खां महिरबानी करे जेको आहे थोरो आसान बनायो।
असांजे जेको ही तबलीग जो जेको सिलसिलो आहे इहो असां तव्हां सभई चाहियूं था त हर असांजे अज़ीज़ ऐं हर दोस्त ई तंज़ीम जा जेके दोस्त आहिनि जेके सुठो दर्स ॾेई था सघनि क़ुरान जे मुतालिक या आज़ादारी जे मुतालिक या हक़ीक़ी शिया खे शिया बणाइण जे लाइ त उहे दोस्त उते उन जॻह ते अगरि अचनि तकलीफ़ कनि त मां उमेद इहा कयां थो त जंहिं जॻह ते असां सिया जा 5 जवान हिकिड़ो सुठो दर्स ॾियण वारो दर्स पियो ॾिए या 6 जवान या 10 जवान उहो ई बार बार असां अॼु ई चंद जवान अचनि पिया। इन खां बहितर इहो थींदो त अगरि असां पंहिंजो आवाज़ हिकु आम माण्हू ते पहुचाइणु चाहियूं था त उहे असांजा सुठा मुदरिस जेके आहिनि उन प्रोग्राम में अचनि ऐं उन जी जेका दावत आहे उहो ख़ुदि असांजो जेको असीरा जो जेको मेंबर आहे या कोई यूनिट जो या कंहिं तरीक़े सां अगरि उहे मुदरिस अगरि अची उते दर्स ॾियनि उमेद आहे त इनशाला असांजा जेके पोइते जेके अज़ीज़ जेके वेठा आहिनि उहे ज़रूरु उनखे पसंदि कंदा ऐं हाणे अवाम में इनशाला जेको साईं जन ख़ुदि इहो शिको शऊर उजागर करे रहिया आहिनि इहो अवाम में आहे। बाक़ी साईं जन ईअं चयो पिए त असांखे माण्हू जेको आहे पालो पिया ॾियनि त भई इहो मोलियुनि जो जेको प्रोग्राम आहे तव्हां छो पिया खणो, छा इहे मोलवी जेके असां सां असांजी जेका जेका असां कुझु अवाम ते ॻाल्हि पहुचाइणु चाहियूं पिया छा इन जी मोलवी मुखालफ़त में त न आहे? अगरि मुखालफ़त में न आहिनि त असां अहिड़ा सुठा उलमा आहिनि जेके उन्हनि खे असां इहा ॻाल्हि चऊं था इनशाला उहे पहुचाईंदा। इन तरीक़े सां बहितरीन जेको तरीक़ो आहे इहो मुहरमुल हराम या आम जेके बि प्रोग्राम्स थींदा आहिनि न्याज़ वग़ैरह जा उते असांजा मदर सुठे तरीक़े सां आम माण्हू ताईं इहा ॻाल्हि पहुचाए सघनि था, इहो बहितरीन तरीक़ो।
जी साईं, मुंहिंजे पोषण जेको आहे मुदरस जे हवाले सां पोयनि 2 सालनि में मां चङे नमूने सां काफ़ी महिनत कई سٹھ کے قریب دوستن کے سجو ان کے تربیت ڈنی حتا کہ ان کے جے چبو آ لالچ دین کے لائے بھلا کتاب بھی ڈنا میں چلایا تھی محرمات اسلام لیکن وہ کتاب ہبائے رہا ہے کم جو ہے وہ چنگے نمونے سے کون کر ان پروگرام کے حوالے سے کافی جو ہے وہ اصل دوستن جو سستی کی حالانکہ بھلو جی ہر کو سمجھے تو کہ انتہائی بھلو پروگرام پان مانو سیکھے سیکھنے کا پہ جو ہے وہ بین تھی پہنچائے ظاہرات بنیادی طور ابتدائی طور جی بھلا مدارس گھٹ ہوں پر ہٹھا جڑے ٹھہندا ایندا مختلف جائن پہ ونی درس دینا تو آہستے آہستے وہ بہتر تھی ویسا ہے تین کر گزارش ہے ان کے سفیر مہدی میں گھٹ میں گھٹ کتاب وٹھی ویا ان کی گزارش ہے تو وہ کتاب قبائل یہ جی بھی نہ ون کتاب مہربانی کرے جو وہ ان میدان میں اچن درس کے حوالے سے کچھ نہ کچھ اگتے ودن ان شاء اللہ اصا بھی کوشش کرداسیں تو ان کے حوالے سے ان شعبے کے اجازت منظم کر باقی جی سائیں جن فرمایا سائیں جن کے جواب میں وہ مقام گال رہی سی ویلی تو کچھ مانو چون تھا کہ علماء جو کم بابا علماء جو کم جو آخر چاہے علماء جو کم اگر یہ مسائل پہنچائیں تو یہ کو لازمی کو نہیں تو عالم پہنچائے جن کے معلوم ہے وہ پہنچائے سکے تو تین کر اگر اصا گال صحیح تھا کروں تو کوئی یہ نہ ہوجن تو کہ فلانے جو کم آئی فلانے جو کم ہے شریعت میں کوئی کم ورائل آئی کو تو یہ نہ جو کم آئی نہ جو کم بابا جو چاہتا جناز نماز کوئی پڑھیں جو ڈگری حاصل تھل ہو جائے اڑی کئی شے دین میں کون کا تین کر کم ہے نا اگر اصل کم صحیح تھا کروں تو ٹھیک ہے کوئی بھی ہے وہ تنقید تھے ان کے ذہن میں نہ آن کھپے ہاں اگر کم اصل غلط آ تو اصل واپس جو ہے کم کے ڈسن کی ضرورت ہے تو آخر یہ اصل غلط کم چھوتا کروں ان کے سدھو کرنے کی ضرورت ہے لیکن کم صحیح ہے کچھ اعتراض کرے ان سے کوئی مسئلہ نہیں
جیس تھی
ऐं ज़ंजीर ज़ंजीर जो मसइलो न आहे, असल खून कढण जो मसइलो आहे। हीअ ॻाल्हि सिर्फ़ु इन हवाले सां थिए पई त असां जेको कमु कयूं था उहो मुखालफ़त खां न ॾिजणु खपे। मां सिर्फ़ु इहो बि ॿुधायो त इहा मुखालफ़त जेका थिए थी उहा कहिड़े तबिके जे ज़रिए जेका थिए थी। बाक़ी इहो आहे त रहबर मुअज़्ज़म जेको आहे हिन खां मना करे छॾियो आहे। हुनजो असुलु सबबु इहो आहे त इहा शइ दुनिया में असांजे लाइ बदनामीअ जो सबबु थी थिए। दुनिया असांखे इन जे हवाले सां बाक़ाइदा जेको आहे हिकिड़ी अहिड़ी मज़हब में शामिलु थी करे जेको कोमवार मज़हब आहे। तव्हां नेट ते वञी अगरि ॾिसो ऐं तव्हां ॾिसो त उहे मज़हबी रस्मूं जेके ब्रूटल रस्मूं आहिनि ज़ालमाना, उन में तव्हांखे ॿियो जेको आहे इहो कमर नज़र ईंदो। असां दुनिया जे साम्हूं छा था पैगाम ॾियणु चाहियूं त असांजो मज़हब छा आहे, असांजो दीन छा आहे। दुनिया अगरि इहा शइ ॾिसंदी त केरु आहे जेको इहो खून निकितल हुजे माण्हूअ खे उनखे पसंदि कंदो। ठीकु आहे, असां पंहिंजे मुआबत में भले कयूं, असांखे खणी बुरो न लॻे, लेकिन असां ॿाहिरि निकिरूं था, दुनिया खे ॾेखारियूं था। अॼुकल्ह जेको आहे दुनिया हर जाइ ते जेको आहे ॾिसे पई मूवीअ जे ज़रिए, हर जाइ ते पहुचे पियो इंटरनेट जे ज़रिए। तंहिं करे मज़हब जी बदनामी थी थिए, ख़्वारियूं थी थिए। ऐं हिन वक़्तु जेको आहे दुनिया उहे ई मज़हबी शइ खे जेको आहे दुश्मन जी नज़र सां थी ॾिसे, हुनजे हर शइ खे जेको आहे दुश्मन जी नज़र सां थी ॾिसे। असांखे जेको आहे इंतिहाई एहतियात करण जी ज़रूरत आहे। कोई बि अहिड़ो अमल भले जाइज़ हुजे शरीर लिहाज़ खां, लेकिन अगरि बदनामी जो सबबु थिए दीन मज़हब जो, त दीन मज़हब जी हैसियत वधीक, शीयत जी इज़त अज़मत जेको आहे सभिनी खां वधीक मक़ाम ऐं अज़मत रखे थी। तंहिंजे करे उनखे बचाइण जे लाइ असां घणा जाइज़ कमु छॾे ॾियूं त इहो ई असांजे लाइ वधीक भलो आहे। बाक़ी जेको तव्हां चओ त हिकिड़ो जेको आहे चऊं था त हुसैनी जेको आहे यज़ीदी, अगरि अहिड़ो माण्हू आहे ठीकु आहे न, असांखे कोई मसइलो कोन्हे, पर असां हिन जे करे जेको आहे पंहिंजो तकलीफ़ ऐं जेको आहे इस्लाह जो कमु ई छॾे ॾियूं त पोइ असां कंहिं बि क़ाबिल न रहंदासीं। छो त असां माण्हुनि खे राज़ी करणु था चाहियूं, न ई सिर्फ़ु असांजो इहो आहे त कुझु असांजा प्रोग्राम थींदा रहनि, कुझु विलादत कुझु शहादत जी न, असांजी तंज़ीम बुनियादी तौर ते इस्लाह आणणु चाहे थी। याने छा मज़हब अहिड़े बैत जीअं आहे उहे ई असां पेश कयूं, ऐं जेको शिया चवाए थो उहो वाकई अहिड़े बैत जो शिया थिए। उन में जेके ग़लतियूं कमियूं कोताहियूं आहिनि उहे निकिरणु खपनि। अगरि उहो हिन ते राज़ी न आहे त उहे बसि भले जेको आहे राज़ी न थिए, असां हिकिड़े 10 रुपया 50 रुपया 100 रुपया 1000 रुपया न ॾिए, पर हिन 1000 रुपए जे लाइ जेको आहे असां मक़सदु पंहिंजो रचंदा। गुज़ारिश आहे त जेके बि नवां प्रोग्राम सालाने प्रोग्राम में शामिलु कया अथव, तक़रीबन हिन साल जेके प्रोग्राम उन्हनि जी सही अवेयरनेस न हुजण जे करे जेको सो प्रॉब्लम थियनि था, ऐं यूनिट सतह ते उनखे मुनक़द करण में इलाही तकलीफ़ थी। इन लिहाज़ से मर्कज़ी सतह ते जेके बि नवां प्रोग्राम थियनि उन्हनि जी मर्कज़ी सतह ते आहे की वर्कशॉप कई वञे या उनजी अवेयरनेस ॾियण जे लाइ हिकु मालूमात सही ॾिनी वञे त जीअं यूनिटनि में वञी उनखे सही उनजी इंप्लीमेंट कराए। उनखां अलावा ई जेका ब्लड बैंक जे हवाले सां ऐं सिलसिलो आहे त इन हवाले सां तंज़ीम जेको वाज़े ऐं को प्रोग्राम नज़र नथो अचे, उहो इहे आहे त इहे जेको ब्लड असां ॾियूं था त इन जो तंज़ीम जे हवाले सां छा मक़सदु आहे, हदफ आहे, त ही इन सां तंज़ीम खे कहिड़ो फ़ाइदो थींदो, या उन जे हवाले सां मुश्किलात आहिनि। जीअं त तंज़ीम ॿुधायो त जॾहिं कंहिंखे ब्लड जी ज़रूरत पवे थी त उहो उन जे लाइ काफ़ी मुश्किलात पैदा थी। इन जे करे इन जो हिकिड़ो वाज़े जेका आहे असां तंज़ीम वटि कयो,
हिन जो वाज़े असां ॾेई चुका आहियूं, लेकिन बहरहाल जीअं त ॿियनि प्रोग्रामनि जी बि तफ़सील चङे नमूने सां न पहुची सघी आहे, हिन जी बि चङे नमूने सां जेको आहे न पुॼी सघी आहे। बुनियादी तौर असां इन करे ब्लड कोन था वापसी में ॾींदासीं, ॾियण जो असांजो कोई जेको आहे उहो न को यकीनी आहे न को असांजो इरादो आहे। असां ॾींदासीं, असां सिर्फ़ु वठंदासीं। कॾहिं तंज़ीम जेको आहे कंहिंखे डोनेशन ॾिनो, वठंदा ई आहियूं। तंहिं करे असां सिर्फ़ु वठण वारा आहियूं, ॾियण वारा कोन आहियूं। बाक़ी इहो आहे त कुझु जेके इदारा आहिनि उन्हनि सां असां तारुफ़ करायूं था, अगरि घटि क़ीमत ते या कुझु मिली वञे त ॿी ॻाल्हि आहे, लेकिन असां वठण वारा ॾियण वारा न आहियूं। इहा शइ ज़हन में जेको आहे बिल्कुलु वाज़े हुजणु खपे। असां जेका कैंप लॻायूं था, इन लाइ कोन था लॻायूं त वापसीअ में असां जॾहिं ज़रूरत पवंदी त ॾींदासीं, न न, असां सिर्फ़ु वठण वारा इमाम हुसैन जे नाले ते। इन जो मक़सदु छा आहे? इन जो मक़सदु पहिरियों त इहो आहे त हीअ जेको असांजो खून जो मातम थिए थो, उनजी पेरलनि में असां बहितर जेको आहे उहा शइ पेश कयूं। ॿियो इहो आहे त इन जे ज़रिए असां चाहियूं था त आज़ादारी जेका आहे उहा अवामी जेका भलाई जा कम आहिनि उन में बि शामिलु थी वञे हली, ऐं जेसि ताईं जेको आहे पहुची सघे इमाम हुसैन अलाम जे नाले ते खून, त उहो ख़ुदि जेको आहे ख़ुशियत जी हिकिड़ी भली जेको आहे हुजण त पैगाम पहुचंदो। हिन सां गॾो गॾु हिन सां छा थींदो त मुआशरे में रवाबत जेके आहिनि वधंदा, बहितर रवाबत, जंहिंसां काफ़ी जेके आहिनि माण्हू जेके हूअं आज़ादारीअ में न अचनि पर इन आज़ादारीअ में जेको आहे शामिलु थियनि था। केतिरा ई देवबंदी आया, केतिरा अहले हदीस आया जिन जेको आहे ख़ून ॾिनो आहे। तंहिंजे करे कंहिं न कंहिं तरीक़े सां असां चाहियूं था त आज़ादारीअ में मुआशरे जो हर माण्हू शामिलु थिए, कंहिं न कंहिं आज़ादारीअ जे तरीक़े में, कंहिं न कंहिं आज़ादारीअ जेको आहे उहो अलामत में। तंहिंजे करे हिन सां इहो बि फ़ाइदो थिए थो त आज़ादारीअ सां माण्हू जी जेको आहे वापसिगी शुरू थी थिए, ऐं आज़ादारीअ जो हिकिड़ो भलो चहिरो बि मुआशरे जे साम्हूं अचे थो। असांजो असुलु मक़सदु इहो आहे, असांजो खून वठण जो इहो मक़सदु कोन्हे त बाद में जॾहिं ज़रूरत पई त तव्हांखे ॾींदासीं, जी न। इहो वाज़े हुजणु खपे त असगर आहे हमेशह वठंदी आहे, ॾींदी कुझु कोन, जीअं डोनेशन वठंदी आहे कॾहिं ॾींदी कोन्हे, ऐं ॿियूं शयूं बि जेको आहे वठंदी आहे ॾींदी कोन्हे।
साईं, मर्कज़ी जुलूस जेको आहे निमाइश दौरनि खे ते थींदो आहे, त उन में जेकी आहे ब्लड डोनेशन या ब्लड कैंप जे लाइ को तंज़ीम जो को वाज़े प्रोग्राम या का इंस्ट्रक्शन आहिनि यूनिटनि खे त उते जेको आहे उहो लाइमल कयो वञे, या हुन खां अलावा नशो शाम जे लाइ जेके पहिरियां पाकिस्तान लॻंदियूं कैंपूं त उनखे जेको आहे नशो शाद जे लाइ असगर मोहम्मद जे नेटवर्क खे
जैसे पब्लिकेशन जो तालुक आहे त इनशाह जल्दी इहो जेको साल अचे थो असां पब्लिकेशन पंहिंजो जेको आहे उहो ठाहींदासीं, ऐं नवां किताब आणींदासीं, ऐं पुराणा किताब जेके असांजा आहिनि ख़ासतौर ते जेके मुंहिंजा लिखियल आहिनि इनशाह उहे बि जेके आहिनि उहे ईंदा, छो त काफ़ी किताब उन में जेके आहिनि उहे ख़तमु थी विया आहिनि, ऐं मुआशरे जे तरफ़ां वरी डिमांड आहे, ऐं इहा पक आहे त मुंहिंजा किताब उहे कोन छापींदा। तंहिंजे करे असां इनशा हिन ई साल जेको आहे पंहिंजी पब्लिकेशन इहा शुरू करण वारा आहियूं, ऐं इनशा जल्द जेको आहे कुझु किताब शुरू में जेको आहे हेठां में असांजो पंहिंजो घरु आहे, खट जेका आहे असांजी उहो जेको आहे टेबल आहे, इनशाला उन ते भलो कमु थींदो आहे। मूंखे यादि आहे मां तंज़ीम जॉइन कई आहे 80 जे आख़िर में, 80 खां वठी कोई 94-93 ताईं असांखे काई ऑफिस कोन हूंदी, ऐं कमु चङे नमूने सां हलंदो। तंहिंजे करे इहो न आहे त ऑफिस न हूंदी त कमु न हलंदो, जिन हर जेको मर्कज़ी सदर थींदो आहे हुनजो जेको आहे उहो खट जेका आहे उहा हुनजो सदारती ऑफिस आहे, जेको सेक्रेटरी आहे हुनजी जेका छा चवंदा आहिनि खट आहे हुन जेका ऑफिस आहे। इनशाला कमु जेको आहे हले थो, इनशाला हलंदो रहंदो।
तनवीर हुसैन जा मुझी ग्रेजुएशन दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में थी रही है एनर्जी एंड एनवायरमेंट इंजीनियरिंग में माशाल्लाह तमाम ज़बरदस्त पॉइंट के कुछ उसे सजेशन दिया हुआ है बी पॉइंट भी है एनवायरमेंट के लिहाज का तो जी वणकारी जो सिलसिलो थी रो है सर तमाम दोस्तों की यह खबर भी होना खे तो वणकारी जो आखिर मसलो या मकसद है जिनके असा री प्लांटेशन क्यों था एनवायरमेंट के दरपेश जो मसला क्लाइमेट चेंज जड़ा मसला तमाम दुनिया जहाँ उ असानी इल्मी महफिल में उ टॉपिक्स होजन खन जो नये डिस्कवरीज थन थी दुनिया में जो पे अंग्रेज कंदा तो असान कुरान में लिखन थी अड़े तरीके से काफ़ी इनोवेशन के बारे में पॉइंट्स हैं तो अस घर जैसे जमा थे तमाम थो है सभी जमा थे एक जाए तो ये असे फेसबुक के थ्रू तमाम दोस्त फेसबुक भी इस्तेमाल कन था फेसबुक के थ्रू लाइव वही कर असा पाँ गाल असा उ लेक्चर्स जो शेवन दोस्तों तीन अवेयरनेस पहुंचे सकूँ था उनके अलावा ब्लड डोनेशन के बारे में जितने कदर गाल अस लिहाज का ये तमाम घो मसलो है थायलोसिमिया के बारे से अवेयरनेस का तो असेंगे थायलोसिमिया की अवेयरनेस थे खे ब्लड डोनेशन कैम थे थी तो ब्लड डोनेशन ड्राइव थे खे जैमें तमाम दोस्तों के अवेयर भी वे खुशूस यो भी बुधा वे तो नेकी घर दया वेटा कें को नेगोसिएशन क्लियर होना खे माशाल्लाह तमाम जबरदस्त दोस्तों जो सजेशन काफ़ी वे इन भी कुछ तवज
जी हाँ ये सब कुछ तरीक़ेकार असल है ये ना तो बेवेर तरीक़ेकार शो फ्लोट असल मसलो ये असो ना तो अक्सर वह जिनको ढो मछू जो चबो पोढ़ा तोता पढ़ाने का दुख थे इनकर समझाइण में जो कुछ टाइम जो लगन इंशाला इन साल काफ़ी क्लियर थी वह अगे साल जो ये सब शुरू चंगे नमूने से हलन तेकर काफ़ी तमाम बुधो तो दोस्त चवन पे क्लियर ना है क्लियर ना है क्लियर ना है आखिर में वही जो क्लियर थी खबर पड़ी तो ये तेकर पे साल हो नय शूं तेकर क्लियर न हुई लेकिन इनको ये मतलब ना अस तरीक़ेकार तरीक़ेकार हो फराम भी इंशाला ये हाँ तरीक़ेकार मैन्युअल भी ठाए चुको है वो इन साल जो दींदा
पर मोहम्मद वाले मोहम्मद सलवा
मारे दीगर बुलंदर सलवा वक्त टाइम काफ़ी गुजरी चुको है उन औकात नामे में एक दर्स जो किबला से हुसैन शेख मुसवी साहब जिनके दिनों हो लेकिन टाइम काफ़ी गुजरी चुको है उनके फिलहाल इन दर्स के मौफर क्यों था इनशाला सुबह वाली नशिश में अस इन दर्स के शामिल कहें वक्त जो आखिरी प्रोग्राम हो असो मुशावरती प्रोग्राम